एक संख्यावाचक शब्द हा नित्य एकवचनी असतो, त्यामुळे प्रथमेपासून सप्तमी पर्यंतची फक्त एकवचनाची स्वरूपे आढळतात. एक पुल्लिंग, एकः प्रथमा, एकं द्वितीया, एकेन तृतीया, एकस्मै चतुर्थी, एकस्मात् पंचमी, एकस्य षष्ठी, एकस्मिन् सप्तमी.